आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकारान काल नव्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया ओसीआय पोर्टलाचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे नवे पोर्टल नागरीक अनुकूल डिजिटल शासनाक चालना दिवपाचे दिकेन एक मोठे पावल आसा अशे म्हळा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ फुडारी छगन भुजबळ हांचो आज महाराष्ट्र मंत्रीमंडळान आस्पाव जातलो. रशियान युक्रेन झूजबंदीयेन गैर सोपपाच्या शक्यतेविशी थेट उलोवणी सुरु करतले अशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केला. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांक कर्नाटकान उटंगराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी काल दिवान घोगलाप्रायेर खेळो इंडिया बीच गेम्साचे उक्तावण केले. आता पुराय खबरो. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी काल नवी दिल्लीत नव्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया ओसीआय पोर्टलाचे उक्तावण केले. नवे पोर्टल सध्याच्या 50 लाखावर ओसीआय कार्ड धारकांक आणि नव्या वापरप्यांक सुधारित कार्यक्षमता आणि वापरकर्ता अनुकूल अनुभव प्रदान करतले. या वेळार घरमंत्र्यांनी सांगले, भारत ओसीआय कार्ड धारकांक संसारिक पावण्यावेली इमिग्रेशन सुविधा दिवपाचो सतत यत्न करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नव्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया पोर्टलाची ओसीआय पोर्टलाची तोखणाय केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले, प्रगत वैशिष्ट्यांसयत आनी सुधारित कार्यक्षमतेसयत नवे ओसीआय पोर्टल हे नागरीक अनुकूल डिजिटल शासनाक चालना दिवपाचे दिकेन एक मोठे पावल आसा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ फुडारी छगन भुजबळ हांचो आज महाराष्ट्र मंत्रीमंडळान आस्पाव जातलो. राज्यपाल सी पी राधाकृष्णन सकाळी 10 वरांचेर मुंबईत राजभवनात तांकां पद आणि गुप्ततायेचो सोपूत दितले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नेदरलँड्सांतल्या हेग शारांत डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम हांची भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी युरोपियन युनियनाकडे संबंध वाढवपाचेर तांणी व्यापक चर्चा केली अशी सोशल मिडियार केल्ल्या पोस्टान डॉ एस जयशंकर हांणी म्हळे. पलगाम हल्ल्याचो नेदरलँडान खर निषेध केल्ल्याबद्दल आणि दहशतवादा आडच्या शून्य सहनशीलतेच्या समर्थनाबद्दल तांणी तांचे कौतुक केले. विदेश वेव्हार मंत्री नेदरलँड्स डेन्मार्क जर्मनी या देशांच्या 6 दिसांच्या भेटेर आसात. केंद्रीय शेती मंत्री शिवराज सिंग चौहान आज नवी दिल्लीत शेती विद्यापीठांचे कुलगुरू आणि भारतीय शेती संशोधन मंडळ म्हणजे आयसीएआर संस्थांच्या संचालकांच्या वर्सुकी परिषदेचे उक्तावण करतले. परिषदेचा विषय असा, अनुकूलना खातीर कृती 2047 विकसित भारता खातीर कृषी संशोधन शिक्षण आणि विस्ताराक आकार दिवप. या कार्यावळीत चौहान भारताच्या दीर्घकालीन उदरगती खातीर राष्ट्रीय शेती संशोधन प्रणालीची पूर्ण कल्पना आणि विषयाचेर उंचेल्या पावण्यावेल्या पॅनलाचे अध्यक्षपद सांभाळटले. शेती आणि शेतकार कल्याण मंत्रालयान एका निवेदनात म्हणा, या कार्यावळीत प्रमुख धोरणकर्ते विचारवंत आणि शैक्षणिक तज्ञ एकठांय येऊन देशाच्या शेती नवनिर्माण पर्यावरण प्रणाली घटमूट करपा खातीर गरजेच्या धोरणात्मक सुधारणाविषयी चर्चा करतले. तसेच या कार्यावळीक नुस्तेमारी पशुपालन दुग्ध मंत्री राजीव रंजन सिंग आणि शेती आणि शेतकार कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी हजर असतले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आयच्यान 3 दिसांच्या गोंय भेटेर येतात. या भेटी वेळार धनकर फाल्यां मुरगांव बंदराक भेट दितले. ते बंदराचे नवे प्रकल्प देशाक समर्पित करतले आनी मुरगांव बंदर प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी आनी कर्मचाऱ्यांकडे ते संवाद साधतले. बंदरांत आशिल्ल्या भारतीय तटरक्षक दळाच्या जहाजावेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरूय उपराष्ट्रपती संवाद साधतले. बिरेस्तारा धनकर भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेक भेट दितले आणि थंय ते प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करतले. ते राजभवनाक भेट दितले. राजभवन परिसरात ते चरक आणि सुश्रुत हांच्या पुतळ्यांचे अनावरण करतले. चरकांच्या आयुर्वेदांतल्यान सुश्रुतांच्या शस्त्रक्रियाचे मळार केल्ल्या योगदानाच्या सन्मानार्थ हे पुतळे उभारल्यात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
सिंधू उदका कबलात स्थगीत केल्ल्यान जम्मू काश्मीर राजस्थान हरियाणा पंजाब आनी हिमाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांतल्या शेतकारांक मोठो फायदो जातलो अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी काल स्पश्ट केलें. नवी दिल्लीन देशभरांतल्या शेतकारांच्या वेगवेगळ्या पंगडांकडेन संवाद साधतना मंत्र्यांनी अशें सांगले. फुडाराक ह्या उदकाच्या वापराचेर एक व्यापक रणनिती तयार करतले जाका लागून सगळ्यांक चडांत चड फायदो मेळटलो अशें चौहान हांणी सांगले. चौहान हांणी सिंधू उदका कबलात स्थगीत करप हो इतिहासीक निर्णय अशें म्हळा. तशेंच केंद्रीय मंत्र्यांनी शेतकार पंगडांच्या प्रतिनिधींकडेन संवाद साधलो आनी सिंधू उदका कबलातीचे तांच्यो सुचोवण्यो घेतल्यो. विकसीत शेती संकल्प अभियान ही देशव्यापी मोहीम ह्या म्हयन्याचे 29 तारखेक सावन सुरू जातली आनी ती 12 जून मेरेन चालू उरतली अशें चौहान हांणी पत्रकार परिषदेंत उलयतना सांगले. परराष्ट्र सचीव विक्रम मिस्त्री हांणी काल संसदीय स्थायी समितीक भारत आनी पाकिस्तानच्या संदर्भात सध्याच्या परराष्ट्र धोरणातल्या घडामोडीबद्दल माहिती दिली. सूत्रांनी दिल्ल्या माहिती प्रमाण तांणी काँग्रेस खासदार शशी थरूर हांच्या अध्यक्षतेखालच्या समितीक ऑपरेशन सिंदूर आनी उपरांत पाकिस्ताना बरोबरच्या संघर्ष विरामाच्या घोषणेबद्दल माहिती दिली. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत आनी पाकिस्तान आनी पाकव्याप्त जम्मू काश्मीरांतल्या आतंकवादी शिबिरां आड भारताच्या प्रत्युत्तर कारवाई उपरांत परराष्ट्र धोरणातल्या घडामोडीविशी पयलेच खेप एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यान संसदीय पॅनलाक माहिती दिल्या. उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना शशी थरूर हांणी सांगले, बसकेक हाजीर राविल्ल्या स्थायी समितीच्या 24 वांगड्यां बरोबर खूप व्यापक समृद्ध आनी सविस्तर चर्चा केली. रशियान युक्रेन झूज बंदीन गैरस सोपपाच्या शक्यतेविशी थेट उलोवणी सुरू करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केला. रशियेचो राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे बरोबर 2 वरां फोनाचेर संवाद साधले उपरांत ट्रम्प हांणी ही घोषणा केल्या. पुतीन हांणी पुष्टी केली की मॉस्को युक्रेन बरोबर संभाव्य शांतता कराराचेर काम करपाक तयार आसा, उलोवणी योग्य मार्गार आसा अशें तांणी सांगले. चालू आशिल्ल्या संघर्षामदी शांती खातीर सगळ्यांत प्रभावी मार्ग वळखुपाची गरज आसा हाचेर रशियन राष्ट्राध्यक्षांनी भर दिलो. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांणी एका निवेदनात म्हळा की युक्रेन रशियेकडे तुर्की स्वित्झर्लंड किंवा व्हॅटिकनात शांतताय उलोवणी करपाक तयार आसा. तांणी पुराय आनी बिनशर्त युद्धविराम करपाचो उलो मारलो आनी युक्रेन खर निर्णय घेवपाक तयार आसा हाचेर भर दिलो. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत कर्नाटकान उटंगराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांत कर्नाटक आनी तामिळनाडू कोकण गोंय आनी महाराष्ट्रांतल्या लागसारच्या वाठारांनी घोग्यांनी ते अतिमुसळधार पावस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. फाल्यां सावन मुंबईतूय मध्यम ते घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें प्रसार माध्यमाकडे उलयतना हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामानी हांणी सांगले. खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी काल दिवान घोगलापरायेर खेलो इंडिया बीच गेम्साचे उक्तावण केले. या वेळार उलयतना मांडविया हांणी 2047 मेरेन खेळां महाशक्त जावपाच्या भारताच्या वचनबद्धतेचो पुनरुच्चार केलो. हातूंत 30 वयर राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांतले 1350 वयर खेळगडे वांटो घेतले. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती लखनौत जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबादान लखनौ सुपर जायंट्साक 6 विकेटींनी हरयले. हे हारीक लागून लखनौ सुपर जायंटाच्या सर्तीतले आव्हान सोपले. आज दिल्लीन अरुण जेटली स्टेडियमाचेर चेन्नय सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स आड खेळटले. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. सरकारान काल नव्या ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया ओसीआय पोर्टलाचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे नवे पोर्टल नागरिक अनुकूल डिजिटल शासनाक चालना दिवपाचे दिकेन एक मोठे पावल आसा अशें म्हळां. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ फुडारी छगन भुजबळ हांचो आज महाराष्ट्र मंत्रिमंडळान आस्पाव जातलो. रशिया आनी युक्रेन झूजबंदी आनी गैरस सोपपाच्या शक्यतेविशी थेट उलोवणी सुरू करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केला. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांक कर्नाटकान उटंगराच्या पावसाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी काल दिवान घोगलापरायेर खेलो इंडिया बीच गेम्साचे उक्तावण केले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.